पुस्तकातल्या पानावर मी जमावलय स्वप्नांच जाळ. दिवस गुलाबी रात काळी नवी कहाणी घेऊन साज. मी म्हणतही कथा सकाळी फुल पाखराच गाणं. प्रेम हा नशा आणि सारा शहर हेच देवस्थान. हीच आहे माझी कथा गोष्ट पूर्ण असते. आशांचा थरारत ते माने जुळते. वाद येव गेल तरी फक्त आठवणी राहतात. अशा ही कहाणीत नवी कोरी रेष फिरत राहतात. सुरुवात जो झाली एका सुंदर गोधडी खूण. त्या वसंतात मग झालं हवे इतक उधाण. टाळूने लहान तळ्यात तळी गुंडाळले हात. प्रेमाच ते कारबाईन वर्णन करायची क्षणांची ओळ. त्या लालिक्याच्या क्षणांमध्ये मी हरवतो. कवितांमध्ये जगत पुढे पर्यायांचा शोध घेतो. कोणत्या प्रवासाची भेट आपल्याला म्हणते बोल. मनाच्या कानाकोपऱ्यातून आगळे वेळ घालते फुल. हीच आहे माझी कथा गोष्ट पूर्ण असते. आशांचा थरारत प्रेमाने जुळते. वाद येऊन गेल तरी फक्त आठवणी राहतात. अशा ही कहाणीत नवी कोरी रेष फिरत राहतात. हीच आहे माझी कथा गोष्ट पूर्ण असते. आशांचा थरारत प्रेमाने जुळते. वाद येऊन गेल तरी फक्त आठवणी राहतात. अशा ही कहाणीत नवी कोरी रेष फिरत राहतात. फिरत राहतात.